चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वडोदरामध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। वडोदरामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे। पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत 6 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे। शहरात बुधवारी तब्बल 12 तासात 442 मिलीमीटर पाऊस झाला। यामुळे विमानसेवा आणि काही रेल्वे देखील रद्द करण्यात आल्या। काही परिसरामध्ये घरात पाणी घुसल्यामुळे सरकारनं त्या भागातील नागरिकांचे इतर ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या। सुरत, पंचमहल आणि अहमदाबादमध्येही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला। हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 2 दिवसात गुजरातमधील काही भागात अधिक मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे।